नित्यानंद महाप्रभु किंवा चैतन्य महाप्रभूंची जास्तीत जास्त लोकांना ओळख नसते. सर्वजण समजतात की हे इस्कॉन मधील जे नित्यानंद महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभू आहेत ते कोणते तरी दुसरेच अवतार आहेत. परंतु आपण जर खोल शास्त्रांचं अध्ययन केलं तर आपण पाहू शकतो की नित्यानंद महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभू हे कृष्ण बलराम आहेत स्वयं. आणि कृष्ण बलराम जेव्हा कलियुगामध्ये येतात तेव्हा त्यांना कृष्ण भगवंतांना चैतन्य महाप्रभू असे संबोधले जाते. आणि जे बलराम जे आहेत त्यांना नित्यानंद महाप्रभू असे संबोधले जाते. अशा ह्या नित्यानंद महाप्रभूंचा जन्म एक चक्र नावाचं जे गाव आहे जे राधादेश या ठिकाणी वेस्ट बेंगॉल या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे त्या गावचं नाव आहे एक चक्र. या एक चक्र गावामध्ये नित्यानंद महाप्रभूंचा जन्मदिवस आहे. नित्यानंद महाप्रभूंचे जे आई वडील आहेत त्यांच्या वडिलांचं नाव होतं हडाई पंडित. आणि त्यांची जी नित्यानंद महाप्रभूंची जी आई होती त्यांचं नाव पद्मावती आहे. आणि दोघेही शुद्ध ब्राह्मण होते. हडाई पंडितांनी पूर्ण शास्त्रामध्ये अतिउत्तम प्रावीण्यता प्राप्त केली होती आणि ते शुद्ध ब्राह्मण होते, शुद्ध वैष्णव होते. आणि अशा शुद्ध ब्राह्मणांच्या घरी स्वतः स्वयं बलरामजी हे नित्यानंद महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये आवडतात त्या ठिकाणी. तर आपण पाहू की जेव्हा नित्यानंद महाप्रभूंचा जन्म होतो त्यावेळेला वृंदावनदास ठाकूर यांनी चैतन्य भागवत मध्ये विस्तृत नित्यानंद महाप्रभूंच्या बद्दल सर्व संपूर्ण सांगितलेलं नित्यानंद महाप्रभूंच्या जीवनाबद्दल. तर वृंदावनदास ठाकूर सांगतात की जेव्हा नित्यानंद महाप्रभूंचा जन्म एक चक्र या गावी झाला त्यावेळेस सर्व गावामध्ये लोक संतुष्टी आणि आनंदी झाले. गावामध्ये एक आनंद झाला सर्वांना आणि सगळ्यांना सर्वांना सर्व आनंद वाटू लागला. साहजिकच एक स्वाभाविक आनंद वाटू लागला जसा नित्यानंद महाप्रभूंचा जन्म झाला. आणि नित्यानंद प्रभू लहानापासूनच अनेक भगवंताचे लीलामध्ये मग्न असायचे. जसं आपण पाहतो की आमचा सुद्धा जन्म झाला की आम्ही पण अनेक खेळ वगैरे आम्ही खेळतो, पत्ते खेळणं किंवा पुष्कळ असे आम्ही खेळ करतो. परंतु नित्यानंद महाप्रभूंचे खेळ हे काय आपल्यासारखे साधारण नव्हते. त्यांचे जे खेळ होते ते फार दिव्य होते. आणि वृंदावनदास ठाकूर सांगतात चैतन्य भागवत मध्ये की कसे नित्यानंद महाप्रभूंचा जेव्हा जन्म झाला आणि जसे जसे ते मोठे होऊ लागले तर त्यांच्या सर्व देवीला त्या ठिकाणचे जे गावची लोक होते ते पाहून आश्चर्यचकित व्हायचे की कसा आहे का हा छोटासा बालक इतक्या सुंदर लीलामध्ये मग्न आहे. तर असं सांगितलं जातं की नित्यानंद महाप्रभू जन्मतास सर्व भगवंताच्या लीलास आपल्या जीवनामध्ये ते सर्व मुलांसोबत खेळायचे. जसं आपण पाहतो की कृष्णा पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये ज्या सर्व लीला प्रभुपादांनी दिलेल्या आहेत 10व्या स्कंदामध्ये त्या सर्व लीला नित्यानंद महाप्रभू करायचे. आणि ज्या गोष्टी काही लीला रामायणमधून किंवा महाभारतामधून सुद्धा ते लहानपणीच आपल्या दोस्तासमेत ते खेळायचे. आणि ते इतके भावविभोर असायचे खेळण्यामध्ये सुद्धा. आपण पाहतो की आपण पण खेळतो परंतु आपण तितकं मन लावून खेळत नाही पूर्णपणे आपण. परंतु नित्यानंद महाप्रभू जे आहेत ते पूर्ण भगवंताच्या लीलेमध्ये भावविभोर राहायचे. ते पूर्ण मग्न राहायचे एकदम. जसं सांगितलं जातं की बेंगॉलमध्ये एकदा एक ड्रामा कंपनी म्हणजे एक नाटक कंपनी होती आणि काही वर्षापूर्वी ते इतके फेमस होते बेंगॉलमध्ये कारण त्यांचं जे नाटकाची जी प्रवृत्ती आहे किंवा जो नाटक करण्याची जी कला आहे ती फारच प्रवीण होती एकदम. आणि सर्व जे नाटकाचे जे पात्र होते ते अति उत्तम आणि पूर्णपणे स्वतःला पूर्ण त्याच्यामध्ये स्वतःला ते मग्न करायचे नाटकामध्ये सुद्धा. तसंच एकदा ते नरसिंह भगवंताचं नाटक करण्यासाठी बंगालमध्ये एका ठिकाणी गावामध्ये त्यांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी नरसिंह भगवंताचा जी लीला आहे ते करू लागले. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की कसं नरसिंह भगवान हे हिरण्यकश्यपूला पूर्णपणे मांडीवर घेऊन त्याचं पूर्णपणे पोट फाडून सर्व काही त्याच्या ज्या पण काही आथडी वगैरे आहेत ती सगळी गळ्यामध्ये घालतात इतके ते नरसिंह भगवान क्रोधित झालेले असतात. तर ह्या ड्रामामध्ये पण असाच एक भाग येतो की नरसिंह भगवंत आहेत आणि हिरण्यकश्यपू आणि नरसिंह भगवंताचं युद्ध चाललेलं आहे आणि युद्धानंतर आपल्याला माहित आहे की साहजिकच जे नरसिंह भगवंत आहे ते हिरण्यकश्यपूला काय करताय मांडीवर घेताय. तर ह्या व्यक्तीने सुद्धा जो हिरण्यकश्यपू किंवा जे जी नरसिंह भगवंताची जो ऍक्टिंग करत होता त्यांनी सुद्धा काय केलं त्या हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि ते इतके भाव इबर होते की त्यांनी खरोखरच त्याचं पोट फाडलं नाटकामध्ये. आणि सगळ्यांना वाटलं की ठीक आहे काहीतरी आपण जसं पाहतो नाटकामध्ये की काही सिंदूर वगैरे असा फोडला जातो जेणेकरून समजू देत की रक्त आहे. लोकांना पण लोक सगळे वा वा म्हणाले किती रिअल ड्रामा केलेला आहे खरोखरच नरसिंह हिरण्यकश्यपू वरडतोय. परंतु लोकांना माहित नाही की खरोखरच त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं जात आहे आणि सगळे लोक टाळ्या वाजवत आहेत. परंतु हे कुणाला समजलं नाही की जे नरसिंह भगवंत आहे खरोखरच त्याचं पोट फाडतंय. आणि नंतर पाताक्षणी थोडा वेळ झाला आणि जी ड्रामा कंपनी जे बाकीचे लोक होते त्यांना वाटलं काहीतरी गडबड आहे तुझं तर लगेच त्यांनी कर्टन वगैरे बंद केलं आणि लोक सगळे जोरशी टाळ्या वाजवले की वा किती सुंदर ड्रामा केला. परंतु काही क्षणामध्ये पाहिलं की ज्यांनी हिरण्यकश्यपूचा रोल केला होता तो खरोखरच मृत्युमुखी पावला होता. आणि काही काळानंतर हिरण्य जे नरसिंह भगवंतानं ज्याने ज्यांनी रूप केलेलं त्याला सुद्धा समजून आलं की खरोखरच मी इतका भावविभोर झालेलो आहे त्या लीलेमध्ये की खरोखरच मी ह्याला पूर्णपणे खतम करून टाकलं. मग ही कोर्ट केस झाली नंतर कारण ड्रामा वेगळा आहे परंतु खरोखरच यांनी आता त्याची हत्या केली आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये गेल्यानंतर आणि कोर्टामध्ये मग हिरण्य आपले जे नरसिंह भगवंत आहेत त्यांना बोलवलं गेलं. पूर्वी बघितलं की आपण हिरण्यकश्यपूंना कोणी कोर्टामध्ये बोलवलं नव्हतं परंतु कलियुगामध्ये खरोखरच हत्या केल्यामुळे नरसिंह भगवंतांना कोर्टामध्ये बोलवलं आणि म्हणाले की की तुम्ही मान्य करता का की तुमच्या हातून ही अशी चूक झालेली आहे. तर ज्यांनी ही पात्र केलं होतं ते म्हणाले की मी मान्य करतो आणि माझा काही उद्देश नव्हता तो त्याला खतम करण्याचा परंतु मी त्या नरसिंह भगवंताच्या लीलेमध्ये इतका भाव विभोर झालो होतो की मला माहीत पण नाही की कधी मी त्याला त्याचं पोट फाडलं आणि काही काळानंतर मला समजलं. तर तेव्हा जेव्हा जज वगैरे त्यांनी पाहिलं की हा काही गुन्हा जाणून बुजून केलेला नाही आहे असाच अचानक झालेला आहे त्यामुळे त्यांनी निष्कर्ष दिला की जे नरसिंह भगवंत आहेत त्यांना माफी केली. नरसिंह भगवंतानं म्हणते की ठीक आहे तुम्हाला आपण काही दंड देणार नाही आणि तुमच्या हातून हा काही जाणून बुजून झालेला नाही आहे. तर त्याच्यानंतर परत एक त्याच ड्रामा कंपनीचा ड्रामा दुसऱ्याकडे ठेवण्यात आला होता. तर आता मात्र जे ड्रामा कंपनीचे जे मेन डायरेक्टर होते ते एकदम सांभाळून होते म्हणजे की ह्या व्यक्तीला थोडं सौम्य काहीतरी दिलं पाहिजे बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. मग त्यावेळेला ते प्रभू रामचंद्रांचा ड्रामा होता आणि साहजिकच मागच्याप्रमाणे सर्व स्टेज वगैरे होतं आणि मग ह्यावेळेला त्यांनी ठरवलं की जे हिरण्य जे नरसिंह भगवंत आहे त्यांना दशरथाचा पण नियम दशरथाचा पण त्यांना पात्र देऊ म्हणजे त्याच्यामध्ये काही मारामारी नाही आहे काय नाही शांत बसून राहतील एका ठिकाणी. तर एक तरी ऑलरेडी झालेलाच आहे केस आणि दुसरंही केस होणार. तर त्यावेळेला त्यांना दशरथांचा रोल दिला गेला आणि आपण पाहतो की जेव्हा विश्वामित्र मुनी प्रभू रामचंद्रांची मागणी करण्यासाठी राक्षसांचा वध करण्यासाठी दशरथाकडे येतात आणि हा भाग होता मग त्याच्यामध्ये की ड्रामाच्या सीनमध्ये विश्वामित्र मुनी येतात आणि दशरथ मुनी आपल्या राजसिंहासनावर बसलेले असतात आणि विश्वामित्र मुनी म्हणतात की तुम्ही राजा असल्या कारणाने तुमचं कर्तव्य आहे की ब्राह्मणांचं तुम्ही संरक्षण केलं पाहिजे. जे ब्राह्मण लोक यज्ञ वगैरे करतायत त्यांचं तुम्ही संरक्षण केलं पाहिजे. आणि आम्हाला एक कठिनाई येते की आम्ही जेव्हा पण ब्राह्मण यज्ञ वगैरे करतो तेव्हा अनेक असुर येऊन आमच्या यज्ञामध्ये अडथळा करतायत, तर तुम्हाला ते संरक्षण दिलं पाहिजे. तर माझी इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांना तुम्ही पाठवून द्या माझ्या. परंतु दशरथांचं इतकं प्रेम होतं प्रभू रामचंद्रावर, ज्या क्षणी दशरथ ऐकलं आहे की प्रभू रामचंद्र आपल्यापासून दूर जाणार आहे तर त्यांना फार दुःख झालं. परंतु राजाचं कर्तव्य आहे की ब्राह्मणांची सेवा केली पाहिजे आणि जो कोणी ब्राह्मण राजाकडे काही दान मागतो त्याला पण ते पूर्ण केलंच पाहिजे. म्हणून दशरथाने सुद्धा काय केलं, ठीक आहे म्हणते त्यांनी की जे माझे राम आणि लक्ष्मण आहे त्यांना तुम्ही घेऊन जावा. आणि हा सीन चालता चालता प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनीवर बाहेर चाललेले आहे. ते आपल्याला माहित आहे की रामायणमध्ये की कसं दशरथ महाराज पूर्णपणे विरामध्ये असतात, पूर्ण रामाच्या विरामध्ये असतात. तर हा हे जे कॅरेक्टर असतंय जे दशरथ महाराजांचं, ते इतके विरामध्ये होतात आणि जमिनीवर कोसळतात लगेच. प्रभू रामचंद्र जसे दरबारामधून बाहेर जातात तर लगेच दशरथ महाराज जमिनीवर कोसळतात आणि सगळ्यांना आवडतं, पडदा वगैरे बंद केला जातो आणि सगळे वापस येतात, राम लक्ष्मण परत वापस येतात. तर पाहतात की दशरथ महाराज काय उठतच नाही झाले, अजून ड्रामा तरी संपलेला आहे, सगळं झालेलं आहे. त्यांना म्हणतात की झालं, कर्टन बंद झालं, उठा आता तुम्ही, आता आपल्याला दुसरा भाग करायचा आहे. तरी पण काही काहीच फरक नाही पडत. तेव्हा पाहतात की जे दशरथाचा ज्यांनी रोल केलेला आहे त्यांनी खरोखरच प्राण सोडलेला असतो. ह्याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन. म्हणजे इव्हन नाटक जरी करत असेल तरी दशरथ महाराजांनी इतके ते भावविभोर होते, म्हणजे रामाचा विरह त्यांना इतका सहन झाला नाही आणि शेवटी ते राम राम म्हणून जे कोसळले नाटकामध्ये ते पुन्हा कधीच उठले नाही. तर आपण पाहू की हा आपला भावविभोर आहे, आपण इतकं भगवंताची भक्ती अशी आपण केली पाहिजे. तर त्याप्रमाणे जेव्हा नित्यानंद महाप्रभू सुद्धा अशाच भगवंताच्या लीलेमध्ये सतत मग्न असायचे, तर भगवंताच्या लीलेमध्ये सुद्धा अनेक पास्ट टाइम नित्यानंद महाप्रभू लीला करायचे. आणि त्याच्यामध्ये जे वृंदावनदास ठाकूर सांगताय की एक दिवशी असंच नित्यानंद महाप्रभू सुद्धा रामायणाची कथाचे ड्रामा करायचे, रामायणची एक कथा करायची, ड्रामा वगैरे करायचे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असाच भाग होता की जेव्हा श्री राम युद्ध करत असतात किंवा लक्ष्मण सुद्धा युद्ध करत असतात तेव्हा रावण जो आहे तो लक्ष्मणावर आघात करतो आणि लक्ष्मण घायल होता, बेहोश पडतात. तेव्हा सगळी मुलांना एक एक सगळ्यांना एक एक दिलेलं असतं की तू राम बन, तू रावण बन. तर त्या ठिकाणी जो रावणचं जे कॅरेक्टर असतं तो मुलगा काय करतो की लक्ष्मणाला आघात करण्यासाठी म्हणून एक फूल घेतो आणि ते फूल नित्यानंद महाप्रभूंना असं मारत होतो. आणि हे पाहून नित्यानंद महाप्रभू त्या ठिकाणी घायल होऊन खाली पडतात. ह्या ठिकाणी पण असंच होतं की नित्यानंद महाप्रभू उठतच निघाले. मुलांना वाटतं की आता दुसरा ड्रामा केला पाहिजे, परंतु सगळी मुलं जेव्हा नित्यानंद महाप्रभूकडे येतात आणि म्हणतात की नित्यानंद महाप्रभू तुम्ही उठा आता दुसरा ड्रामा करायचा, परंतु नित्यानंद महाप्रभू काही उठत नाही, तेव्हा सगळ्या मुलांना भीती वाटते की खरोखरच नित्यानंद महाप्रभूंनी आपला प्राण तर सोडला नाही ना. आणि आपण तर सर्व मुलं ड्रामा करतोय, उद्या हे आई वडिलांना समजलं तर आपल्याला फार बडवतील सगळ्यांना, भीती सगळ्यांना भीती वाटू लागली. त्यामुळे ते गावात गेले पळत पळत आणि सगळ्यांना बोलून आणले. आणि हे जेव्हा हडाई पंडित आणि पद्मावती ह्यांना समजलं की नित्यानंद महाप्रभू हे घायल झालेले आहेत, तेव्हा नित्यानंद महाप्रभूंचे जे वडील होते ते धावत धावत आले. आणि ज्या क्षणी नित्यानंद महाप्रभूंना हडाई पंडितनी पाहिलं की नित्यानंद महाप्रभू पूर्णपणे बेहोश अवस्थेमध्ये त्या क्षणी हडाई पंडित सुद्धा खाली कोसळली. कारण वृंदावनदास ठाकूर सांगतात की हडाई पंडित नित्यानंद महाप्रभूंचं इतकं प्रेम होतं की एक क्षण सुद्धा ते दूर राहू शकत नव्हते आणि सगळे गाव रडू लागलं. कारण नित्यानंद महाप्रभू हे गावामध्ये एकदम प्रसिद्ध बालक होते आणि एकदम आगळे वेगळेच होते. कारण लहानापासूनच नित्यानंद महाप्रभू भगवंताच्या सर्व लीलेमध्ये मग्न होते, त्यामुळे त्यांना साहजिकच त्या बालकाबद्दल आकर्षक निर्माण झालं. आणि जेव्हा पाहिलं की नित्यानंद महाप्रभू सुद्धा घायल झालेले आहेत, उठत नाही आहे, तेव्हा सगळ्यांनी आरडाओरड चालू केली. तेव्हा लगेच एका दोस्ताला आठवण आलं की अरे की आपला ड्रामा चाललेला आहे. तेव्हा त्याला आठवण आलं, त्यांनी लगेच म्हणाले की एका मुलाला म्हटलं की इकडे, आणि त्याला हनुमानचा रोल दिला. त्यांना म्हटलं की तुझा आणि सगळ्या लक्ष्मण काय घायल झालेले आहे, तुझा आणि पर्वतावर संजीवनी घेऊन ये. तर लगेच त्या मुलाने मग एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उडी मारली आणि एक पर्वत आणला आणि मग डॉक्टर आले आणि मग लगेच नित्यानंद महाप्रभूला जी संजीवनी होती ती त्यांनी एक फूल काढलं, एक झाडाचं एक पान तोडलं आणि लगेच नित्यानंद महाप्रभूंच्या नाकाकडे झालं. ज्या क्षणी नित्यानंद महाप्रभूंनी त्या फुलाचा श्वास घेतला असा लगेच नित्यानंद महाप्रभू उठले आणि म्हणाले की जय हो, सगळे पकड झाले. तर अशा प्रकारे नित्यानंद महाप्रभू लहानापासूनच लीला करायचे आणि असं लीला करता करता नित्यानंद महाप्रभू हे मोठे होऊ लागले. परंतु नित्यानंद महाप्रभूंच्या मनामध्ये सतत असायचं की आपण ह्या ठिकाणी जो आलेलो आहे तो जीवांचा उद्धार करण्यासाठी आहे, आपण किती दिवस आई वडिलांसोबत राहणार आहे. म्हणून नित्यानंद महाप्रभूंनी एक दिवशी नित्यानंद महाप्रभू घरी असताना एक संन्यासी आले, नित्यानंद महाप्रभूंच्या घरी एक संन्यासी आले आणि ते म्हणाले की मला तुमच्या घरी एक दिवस राहायचं आहे आणि मी संन्यासी आहे आणि मी भारतभर भ्रमण करतो, तर मला थोडा आश्रय मिळेल का? तर हडाई पंडित आणि पद्मावती हे शुद्ध ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी लगेच संन्यासाचं पूर्णपणे स्वागत केलं आणि त्यांना खाण्यासाठी फळं वगैरे सर्व काही दिली आणि मग त्यांच्याकडून कृष्णकथा ऐकली. पूर्णपणे दिवसभर त्यांनी कृष्णकथा केली घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग दुसरे दिवशी ते संन्यासी म्हणाले की माझी एक इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण कराल का? तर ब्राह्मण म्हणाले की साहजिकच की तुम्ही माझे अतिथी आहात तर मला तुमची इच्छा पूर्ण करावीच लागेल. तर हे संन्यासी म्हणतात की मी पुष्कळ म्हातारा झालेलो आहे आणि वृद्ध असल्यामुळे मला पूर्ण भ्रमण करणं ह्या तीर्थस्थळाचं फार कठीण पडतं, त्यामुळे मला एका मुलाची आवश्यकता आहे जो मला मदत करेल आणि माझी इच्छा आहे की नित्यानंद महाप्रभू जर आपल्याला मला द्याल तर फार आनंदी होईल. ज्या क्षणी हडाई पंडित जे हे ऐकतात की नित्यानंद महाप्रभूला घेण्यासाठी हे संन्यासी आलेले आहेत आणि ते आपल्यापासून आता आपला पुत्र हा आपल्यापासून दूर होणार, हे ज्या क्षणी त्याने ऐकलं हडाई पंडित सुद्धा त्या ठिकाणी कोसळले आणि ते म्हणाले की नित्यानंद महाप्रभूचं हे माझे प्राण आहे, ते सोडून तुम्ही काही मागा. परंतु ते म्हणाले जर तुला जर द्यायचीच काही इच्छा असेल तर मला पुत्रच हवा आहे. शेवटी हडाई पंडित विचार करून दिले की आजपर्यंत आपल्या परंपरेमध्ये आपल्या पिढीमध्ये कुणी ब्राह्मणाला दान नाही असं म्हटलेलं नाही कधी आणि आज कसं का मी नाही म्हणू. तर त्या क्षणी ते जी नित्यानंद महाप्रभूंची जी आई आहे पद्मावती त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की असं असं संन्यासी जे आहे ते आपला पुत्र मागताय. तर पद्मावतींना पण एकदम दुःख झालं की आपला पुत्र आपल्यापासून दूर जातोय, परंतु ती म्हणाली की जी तुमची इच्छा आहे ते तुम्ही करा. मग आपण पाहू की नित्यानंद महाप्रभूंना त्यांच्यावर दान म्हणून त्यांना सोडण्यात आलं की ते जे संन्यासी होते त्यांनी त्या नित्यानंद महाप्रभूंना घेऊन भ्रमणासाठी म्हणून पूर्ण जी भारतामध्ये जी तीर्थस्थळ आहे त्यांच्यासाठी पूर्ण भ्रमणासाठी ते त्यांना नित्यानंद महाप्रभू घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर सांगितलं जातं चैतन्य भागवतमध्ये की जेव्हा नित्यानंद महाप्रभू घर सोडून गेले तेव्हा हडाई पंडितनी 3 महिना काही आहार घेतला विरामध्ये. 3 महिना, आपण एक दिवस जर निर्जल एकादशी केली तर आपण आज पण केली असतो, पण आपण 12 पर्यंत फास्टिंग तरी पण आपण घड्याकडे बघत असतो की 12:01 झाला तरी आपण लगेच ज्यूस पाणी वगैरे पितो. परंतु हडाई पंडित हे इतके विरामध्ये 3 महिने त्यांनी काही आहार घेतला नाही त्याच्यानंतर विरहामध्येच अढाई पंडित आणि पद्मावतीने आपला देह त्याग केला नित्यानंद महाप्रभूंच्या विरहामध्ये. आणि त्याच्यानंतर मग नित्यानंद महाप्रभू हे त्या संन्यासीवर फिरू लागले, भ्रमण करू लागले. आणि त्याच्यानंतर चैतन्य भागवतमध्ये सांगितलं जातं की मग जेव्हा संन्यासींनी त्या देह सोडला तेव्हा नित्यानंद महाप्रभू स्वतःच सर्व भ्रमण करू लागले भारतामध्ये. आणि भ्रमण करता करता ते गया या ठिकाणी गेले. गयामध्ये जाऊन त्यांनी तीर्थस्थळामध्ये स्नान केलं आणि त्याच्यानंतर ते त्या ठिकाणाहून हस्तिनापूरला सुद्धा गेले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर गयानंतर ते मथुराला गेले आणि मथुरामध्ये त्यांनी यमुनामध्ये वगैरे स्नान केले. आणि त्या ठिकाणी जे वृंदावन आहे गोवर्धनला त्यांनी भेट दिली नित्यानंद महाप्रभूंनी. आणि त्याच्यानंतर जी वृंदावनमध्ये जी 12 फॉरेस्ट आहे, जी 12 वनं आहेत, त्या ठिकाणी त्यांनी नित्यानंद महाप्रभूंनी सर भेट दिली. आणि त्याच्यानंतर ते हस्तिनापूरला येतात. आणि हस्तिनापूरला आपण पाहू की जेव्हा ते बलराम असताना कशी हस्तिनापूर बलरामनी स्वतः पूर्ण हस्तिनापूर गंगेमध्ये बुडवण्यासाठी त्यांनी गंगेमध्ये बुडवणार होते. कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हा दुर्योधनाची जी मुलगी आहे लक्ष्मणा आणि जे कृष्णचे पुत्र आहेत सांबा, तर जेव्हा दुर्योधनाच्या मुलींचं लग्न ठरलं असतं लक्ष्मणाचं, तेव्हा सांबा दुर्योधनाची जी मुलगी आहे तिला पळून घेऊन जातो लग्नाच्या वेळेलाच. आणि हे पाताक्षांनी सर्व जे सैनिक आहेत त्यांना वाटतं की हा आपला अपमान झालेला आहे म्हणून सर्व सांबाला पकडण्यासाठी जातात. आणि सांबाला ते मारू पण शकत नाही कारण का त्यांनी आपल्या पुत्रीला हात धरलेला आहे. तर पूर्वी शास्त्रामध्ये असायचं की एकदा जर एका पुरुषाने पुत्रीला कुठल्या स्त्रीला हात धरला तर त्या स्त्रीचं लग्न कोणत्याही दुसऱ्या पुरुषावर केलं जात नव्हतं. तर त्या कारणामुळे सगळ्यांनी ठरवलं की आपण सांबाला नुसतं पकडायचं, शेवटी का आपण विवाह त्यांच्याशीच केला पाहिजे परंतु त्याला आपण शिकवलं पाहिजे म्हणून त्यांनी पकडून ठेवलं. आणि ही गोष्ट जेव्हा बलरामजीना समजली तेव्हा बलरामजी स्वतःहून हस्तिनापूरमध्ये आले आणि सांगितलं की हे योग्य नाही आहे. आणि तुम्ही इवन सांबाला जे पकडला ते गैरपद्धतीने पकडला की तुम्ही सगळे महारथी एकदमच त्यांच्यावर अटॅक केलेले असतात. एक एक युद्ध म्हणजे एक एक वीर त्यांच्यावर लढत नाही, सगळेजण एक साथ लढतात. तर हे युद्ध पद्धतीनुसार हे चुकीचं आहे, त्यामुळे सांगण्यासाठी तुम्ही काय करा आमच्या सांबाला सोडून द्या तुम्ही. परंतु हे जे पण हस्तिनापूरचे भीष्म पितामह दुर्योधन त्यांना फार राग आलेला असतो आणि ते म्हणतात की तुम्ही तर आमच्या जीवावर जगताय आज तुम्ही, म्हणजे ते म्हणतात की तुमचं मागणं आमच्याकडे म्हणजे तुम्ही तरी आपल्या माझ्या चपलाप्रमाणे आहे आणि आज तीच चपल आपल्या डोक्यावर बसू इच्छिते. इतका अपमान केल्यावर बलरामजींना पुष्कळ राग येतो आणि राग आल्यानंतर बलरामजी काय करतात, आपला जो हलदर आहे त्यांनी फक्त हलदरने पूर्ण हस्तिनापूर ते काय करतात गंगेमध्ये बुडवण्यासाठी वडली जाते. आणि ते पाहताक्षणी पूर्ण हस्तिनापूर जे असते ती पूर्ण पृथ्वीपासून त्याचा भाग अलग केला जातो, इतकी शक्ती असते बलरामजीची. आणि जेव्हा हे पाहतात तर सगळेजण जे हस्तिनापूरचे ते पूर्णपणे शरण जातात आणि म्हणतात की आमची माफ करा आम्हाला. तर आपण पाहू की बलरामजी हे इतके क्रोधित असतात, परंतु आपण दुसऱ्या ठिकाणी पाहू की नित्यानंद महाप्रभू जेव्हा नित्यानंद महाप्रभूंना चैतन्य महाप्रभू सांगतात की तुम्ही प्रचार करा, प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार करा, आणि त्यांच्यावर हरिदास ठाकूर आणि नित्यानंद महाप्रभू हे प्रचार करण्यासाठी पूर्ण नादिया ग्रामामध्ये फिरत असतात. आणि एक दिवशी त्यांना जगाई मदाई भेटतात आणि त्यांना वाटतं की आपण ह्या दोघांचा जर उद्धार केला तर साहजिकच लोकांना वाटेल की चैतन्य महाप्रभूंची कृपा ही फार एकदम अपार आहे. त्यामुळे नित्यानंद महाप्रभू हे जगाई मदाईकडे अप्रोच होतात, जातात त्यांच्याकडे, म्हणतात की तुम्ही भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि जेव्हा मदाई पाहतो की नित्यानंद महाप्रभू हे आपल्याला भगवंताचं स्मरण करण्यासाठी सांगतायत तेव्हा मधाई लगेचच काय करतो, जो पॉट आहे त्यांच्या हातामध्ये तो लगेचच नित्यानंद महाप्रभूंच्या मस्तकावर आघात करतात. आणि मस्तकावर आघात केल्यानंतर त्याच नित्यानंद महाप्रभूंच्या डोक्यामधून रक्त यायला लागतं. तरी पण नित्यानंद महाप्रभू म्हणतात की मला हे वाईट वाईट वाटत नाही की तू माझ्यावर आघात केलास म्हणून, मला एकच वाईट असते की तू भगवंताचं नामस्मरण करत नाहीस. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो तेच बलरामजी, नुसतं त्यांना सांगितलं जरा है ना, त्यांचा थोडाफार अपमान झाला बलरामजीचा, परंतु बलरामजीने काय केलं, पूर्ण हस्तिनापूर पूर्ण पृथ्वीपासून अलग केले. परंतु तेच बलरामजी जेव्हा नित्यानंद महाप्रभू येतात आणि साक्षात नित्यानंद महाप्रभूवर मधाई आक्रमण सुद्धा करतात, तरी पण त्यांच्यावर ते कृपा करतात. आणि आपण दुसरं सुद्धा पाहू किंवा जेव्हा नित्यानंद महाप्रभू त्याच्यानंतर नित्यानंद महाप्रभू हे नैमिषारण्यामध्ये जातात पुढे, आणि नैमिषारण्यामध्ये पण पाहू की नैमिषारण्यामध्ये कसं जेव्हा बलरामजी स्वतः जात असतात की जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं तेव्हा बलरामजी म्हणतात की दोघंही मला प्रिय आहेत, दुर्योधन सुद्धा माझा शिष्य आहे आणि पांडव सुद्धा मला प्रिय आहे, त्यामुळे काय मी कुठल्या युद्धामध्ये मी भाग घेणार नाही, तर माझी इच्छा आहे की मी सर्व जे तीर्थस्थळ आहेत ते पूर्ण मी भ्रमण करणार आहे. तर बलरामजी सुद्धा हस्तिनापूरमध्ये नैमिषारण्यामध्ये जातात आणि नैमिषारण्यामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी पण पाहतो की जे नैमिषारण्यामध्ये कृष्णकथा भागवताचं कथा चाललेली असते आणि त्या ठिकाणी जे हे आहेत रोमहर्षण आहेत ते कथा करत असतात. आणि रोमहर्षण हे व्यासदेवांचे डायरेक्ट डिसायपल आहेत, शिष्य आहेत त्यांचे. परंतु बलरामजी जेव्हा त्या सभेमध्ये जातात तेव्हा सर्व जे पण त्या ठिकाणी जे ऋषीमुनी आलेले असतात ते बलरामजी आलेलं पाहून सगळेजण उभे राहतात आणि त्यांना मान सन्मान देतात. परंतु जे हे आहेत आपले रोमहर्षण आहेत ते मात्र गादीवर बसून राहतात. तर शास्त्रामध्ये असं सांगितलं की जेव्हा एखादी वरिष्ठ व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा आपण त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. जेव्हा एक दिवशी प्रभुपाद कलकत्तामध्ये असताना एका लाईफ मेंबरच्या घरी भेटण्यासाठी म्हणून गेले तर अनेक शिष्य आणि प्रभुपाद लाईफ मेंबरच्या घरी कलकत्त्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरी गेले आणि प्रभुपादांच्या शिष्याने बेल वगैरे वाचवली आणि त्याच्यानंतर त्यांचे जे नोकर आहेत ते बाहेर आले आणि त्यांना सांगितलं की सांगा की प्रभुपाद तुमच्या मालकांना भेटण्यासाठी आलेले आहेत. तर ते आत गेले आणि काही 5 मिनिटांनी बाहेर आले आणि म्हणाले प्रभुपादांना की प्रभुपाद ते काय येऊ शकत नाही आहेत आणि ते भगवंताच्या पूजेमध्ये मग्न आहेत. तेव्हा प्रभुपाद तुरंत म्हणाले की हे पहा की कलियुगामध्ये जेव्हा साक्षात गुरु येतात दारावर तरी हे लोक भगवंताची पूजा करतात. हा अपराध समजला असतो की जेव्हा वैष्णव आपल्या दारी येतात तेव्हा आपण सांगितलं होतं की सर्व काही गोष्टीचा त्याग करून पहिला गुरूंचा स्वीकार केला पाहिजे. गुरुंना अतिथी देव भव समजलं जातं. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे योग्य नाही आहे की जेव्हा साक्षात गुरु आपल्या दारी येतो आणि आपण भगवंताची पूजा करतो, कारण गुरुमुळे आपल्याला कृष्ण प्राप्त होतात आणि कृष्णमुळे मग गुरु प्राप्त होतो. तर जे कृष्ण आहेत ते परमात्मा स्वरूपी आपल्या हृदयामध्ये आहेत आणि जेव्हा पण आपण मनपूर्वक जेव्हा आपण इच्छा करतो की आपल्याला खरोखरच आध्यात्मिक गुरुची आवश्यकता आहे तेव्हा स्वतः परमात्मा हे तुम्हाला गुरु आणून देतात. आणि गुरु हे काय करतात, त्याच परमात्म्याची सेवा कशी करावी हे गुरु सांगतात. तर आपण पाहू की कसं रोमहर्षण हा अपमान करतो बलरामजीचा आणि बलरामजी जेव्हा हे पाहतात की हा व्यासदेवांचा शिष्य असून ह्याच्या हृदयामध्ये काय अहंकार आहे, त्यामुळे प्रभुपाद चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज लिहित आहे की किती जरी ज्ञानी जरी असलो आपण तरी अहंकार हा आपला मोठा शत्रू आहे. अहंकार जर मनुष्याला असेल तर आपल्यासमोर कितीही जरी ज्ञान असेल आणि किती जरी आपण रोमहर्षणने डायरेक्ट व्यासदेवांचे शिष्य होतो परंतु तरी पण त्यांच्या हृदयामध्ये अहंकार होता की मी मोठा आहे. आणि आपण पाहू बलरामजी हे आदिगुरु आहेत, कारण बलरामजीपासून सर्व अवतार येतात. कृष्ण आणि बलराम जेव्हा प्रभुपादांनी विचारलं की कृष्ण आणि बलरामध्ये काय फरक आहे तर प्रभुपाद म्हणाले काही फरक नाही, फक्त कलरचा फरक आहे. तर कृष्ण आणि बलराममध्ये फरक नाही आहे जात, परंतु आपण पाहू की बलरामजीपासून सर्व अवतार येतात. तर बलरामजी हे आदिगुरु आहेत. तर जेव्हा आदिगुरु ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे. परंतु रोम हर्षण हे मान सन्मान न देता तसेच त्या ठिकाणी बसून जातात. आणि जेव्हा हे नित्यानंद बलरामजींना समजतं की याच्यात अहंकार आहे तर तेच बलरामजी काय करतात, एक गवताची पात घेतात आणि त्यांची हत्या करतात. तर बलरामजी इतके क्रोधित होतात आणि त्यांची पूर्णपणे हत्या करतात. परंतु तेच बलरामजी आपण पाहू की जेव्हा नित्यानंद महाप्रभूंच्या रूपामध्ये येतात तर तेच बलरामजी तेच गवताचं पात आपल्या तोंडामध्ये ठेवून प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी जातात आणि सगळ्यांना प्रणाम करतात आणि म्हणतात की कृपा करून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, गौरांग महाप्रभूंची पूजा करा, भगवंताची पूजा करा. आणि कितीतरी लोक त्यांना हकलून घालत असतात. जे बलरामजी फक्त एक उठले नाहीत, रो महर्षण फक्त त्यांना पाहून रिस्पेक्ट नाही दिला म्हणून त्यांची काय केली, त्यांनी हत्या केली. परंतु तेच बलरामजी जेव्हा नित्यानंद महाप्रभू येतात तेच तृण जे आहे ते स्वतःच्या दातामध्ये धरून नादियामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना रिक्वेस्ट करतात की तुम्ही भगवंताचं स्मरण करा. आणि त्याच्यानंतर मग नित्यानंद महाप्रभू हे अयोध्येला जातात फिरता फिरता. आणि अयोध्यामध्ये गेल्यानंतर त्यांना लक्ष्मणाची आपली जी भूमिका आहे ती आठवण येते. आपण पाहू की किष्किंधामध्ये जे सुग्रीव आहे ते असतात, सुग्रीव आणि त्यांची सेना सर्व असते त्या ठिकाणी. आणि जेव्हा राम आणि लक्ष्मण हे किष्किंधामध्ये सीतेचा शोध करण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि सुग्रीव जे गुप्त हे ते पाहतात की कोणतरी दोन शक्तिशाली क्षत्रिय आपल्याकडे आक्रमण करण्यासाठी येतात. त्यावेळेला हनुमानजीने त्यांना हनुमानजींना नेमणूक केलं जाते की तुम्ही हनुमानजी तुम्ही जावा आणि पहा की ते कोण दोन क्षत्रिय कोण आपल्याकडे येत आहेत आणि त्यांची तुम्ही विचारपूस करा. तर तेव्हा हनुमानजी स्वतः एक ब्राह्मणाचं रूप धारण करतात आणि हनुमानजी राम आणि लक्ष्मणकडे जातात आणि म्हणतात की आपण कोण आहात आणि कुठून आलेला आहात, तुमचं राज्य कोणतं आणि तुम्ही कुठल्या राज्याचे राजे आहात आणि तुम्ही ह्या वनामध्ये अशा वेशामध्ये का फिरताय आणि तुमचा काय उद्देश आहे. हे सर्व काही हनुमानजी जे ब्राह्मणाच्या रूपामध्ये असतात ते राम आणि लक्ष्मणांना विचारतात आणि काही क्षणामध्ये हनुमानजी विचारता स्वतःच म्हणतात की मी हनुमानजी आहे लगेचच आणि म्हणतात की मी हनुमानजी आहे आणि मला सुग्रीवनी पाठवून दिलेलं आहे की जाणण्यासाठी की तुम्ही कोण आहात. आणि लगेचच त्यांना वाटते की अरे मी तरी गुप्तहेर आहे आणि मी कसं काय भगवंतांना कसं काय आपण जे समोरची जी व्यक्ती आहे त्यांची आपण विचारपूस केलीच नाही आणि मी माझंच पहिला सांगितलं की मी हनुमान आहे. जरी हनुमंताने स्वतः ब्राह्मण जरी रूप धारण करून आलं तरी स्वतःची स्वतःच ओळख सांगतात ते की मी हनुमंत आहे आणि मला सुग्रीवनी पाठवलेलं आहे. तर त्यावेळेला आचार्य सुंदर सांगतात की का हनुमानजींनी स्वतः रिव्हील केलं, कारण सांगतात की आपण भगवंताकडे जाऊन कधीही आपण म्हणू शकत नाही की भगवंत तुम्ही कोण आहात, भगवंताच्या समोर आपण कोण आहे ते पहिला सांगायला पाहिजे. म्हणून रामजीच्या समोर जेव्हा हनुमानजी स्वतः जेव्हा श्री राम आणि लक्ष्मणाकडे गेले तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी म्हणत नाही की मी राम आहे आणि हे लक्ष्मण आहे, कारण आपण जीव आहोत आणि प्रभू रामचंद्र हे ईश्वर आहे, त्यामुळे आपल्याला नम्र झालं पाहिजे. तर आचार्य सांगतात की त्यामुळे जी मायावी शक्ती आहे ती लगेच हनुमानजीने काय करते, प्रभावित करते आणि स्वतःच हनुमान सांगतायत की मी हनुमान आहे. आणि आचार्य त्याच्यानंतर सांगतात की त्याच्यानंतर मग कसं राम आणि लक्ष्मण यांना सुग्रीवांकडे घेऊन पूर्ण त्यांच्या जे राज्य आहे जे जंगल आहे त्याच्यामध्ये त्यांना घेऊन आलं जातं आणि त्याच्यानंतर मग सुग्रीव त्यांचा सन्मान करतो, अतिथी जे आलेले आहे. परंतु सुग्रीव जो आहे सन्मान केल्यानंतर त्यांना सांगतो की तुम्ही कशासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग श्री राम आणि लक्ष्मण हे सांगतायत की आम्ही सीतेच्या शोधामध्ये आलेलो आहोत. तर मग सुग्रीव पण म्हणतात की माझी पण तुम्ही एक मदत करा, मी पण तुमची मदत करेन की माझी सुद्धा जी पत्नी आहे ती वालीने पळून नेलेली आहे तर तुम्ही मला त्याला मारण्यासाठी मदत करा. तर मी पण तुम्हाला मदत करेन. मग हे ठरल्यानंतर सुग्रीव आपण पाहू की सुग्रीव हे काय करतात, वालीला जाऊन चॅलेंज करतात. कारण का, आता सुग्रीवला माहीत असतं की आपल्याला काय रामाचं संरक्षण आहे आपल्याकडे, त्यामुळे वाली काही करू शकणार नाही. आणि जेव्हा सुग्रीव वालीकडे जातो आणि त्यांना युद्धासाठी प्रेरणा करतो, त्यांना युद्धासाठी बोलत होतो आणि जेव्हा आव्हान करतो तेव्हा आणि तेव्हा वाली पाहतो की अचानक काय झालेला, हा पळून गेलेला माझ्यापासून आणि अचानक हा आज आलेला आहे. तेव्हा वाली सुद्धा रागाने बाहेर येतो आणि दोघांचं घमासान युद्ध चालू होतं. आणि सुग्रीला वाटतं की आत्ता मला प्रभू रामचंद्र वाचवतील, नंतर वाचवतील, परंतु युद्ध चाललेलं आहे. आणि वाली मात्र पुष्कळ त्याला पुष्कळ गद्यांनी त्याला प्रहार करतो, इतका प्रहार करतो. आणि वाली मात्र वाट बघत असतो की कधी प्रभू रामचंद्र मला वाचवतील आणि बाण सोडतील आणि वालीचा वध करतील. परंतु पुष्कळ वेळ तो, परंतु रामचंद्र काहीच करत नाही. आणि शेवटी मग सुग्रीला समजतं की हे आपल्याला काही काहीतरी गडबड दिसते, इथून पळून गेलेलं बरं, नाहीतर माझा हा वाली काय वध करणार. म्हणून सुग्रीव त्या ठिकाणी पळून जातो आणि पळत पळत तो रामाकडे येतो आणि म्हणतो हे काय की तुम्ही मला सांगितलं की तुम्ही माझं संरक्षण करणार आणि त्या ठिकाणी तर जर 5 मिनिटं वेळ झाला असता तर माझा मृत्यू झाला असता, इतका वाली वालीनी मला पूर्णपणे घायल केलेला आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की काय आहे की मी थोडा कन्फ्यूज झालो होतो, कारण दोघं पण तुम्ही माकडासारखे दिसतंय, दोघं पण वानर असल्यामुळे मला समजलं नाही की कुणावर बाण मारायचं, चुकून जर मी तुलाच बाण मारला असता तर, त्यामुळे मी जरा कन्फ्यूज झालो. तर आचार्य म्हणतात की प्रभू रामचंद्र तरी परम ईश्वर आहे आणि त्यांना कसं काय कन्फ्युजन होईल, है ना. इवन आपण पाहतो की पुष्कळ गायीमध्ये एक वासरू बरोबर आपल्या आईलाच जाऊन शोधतं, है ना. ही एक साधारण वासरू जर एवढ्या गायीमध्ये आपल्या आईला शोधतं तर प्रभू रामचंद्रांना का एवढा कन्फ्युजन झालं की दोन लोकांमध्ये कोण वाली आहे आणि कोण सुग्रीव आहे. तर त्याच्यामध्ये आचार्य लोक सांगतात की का प्रभू रामचंद्राने त्यावेळेला सुग्रीवाला वाचवलं नाही, कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण प्रथम जेव्हा सुग्रीवकडे येतात तेव्हा जे सुग्रीव जे आहे ते फक्त प्रभू रामचंद्रांनाच बसण्यासाठी आसन देतात, परंतु लक्ष्मणांना ते काय करतात, दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की लक्ष्मण म्हणजे असिस्टंट आहे, कोणतरी आलेला आहे, काय काय मोठी गोष्ट नाही. परंतु प्रभू रामचंद्रांना आपण काय केलं पाहिजे, आसन दिलं पाहिजे. तर आचार्य सांगतात की हा अपराध कुणा कुणापासून झाला, सुग्रीवनी काय झालं की लक्ष्मणाला दुर्लक्ष केलं, है ना, आणि फक्त रामानास बसण्यासाठी आश्रय दिला आणि सगळं काही रामानास त्यांनी सर्व काही अतिथी केलं, परंतु लक्ष्मणाला दुर्लक्ष केलं. म्हणून आचार्य सांगतात की आपण गुरुची अवहेलना करून कृष्ण प्राप्ती कधी प्राप्त करू शकत नाही. आपण जेव्हा गुरुंना डिसरिस्पेक्ट किंवा गुरूंचा जेव्हा अपमान करून आपण भगवंताची प्राप्ती कधी प्राप्त करू शकणार नाही. आणि तो त्याची सजा म्हणून रामाने काय केलं, वालीपासून त्यांना चांगलं बडवून काढलं येतं, सजा म्हणून. कारण का, त्यांनी लक्ष्मणाला स्वीकार केला नव्हता, फक्त त्यांनी रामाला स्वीकार केलं होतं आणि लक्ष्मणाला स्वीकार न केल्यामुळे त्याची सजा म्हणून रामाने काही त्या ठिकाणी बाण वगैरे काही चालू नाही, म्हटलं की ही सजा आहे त्याच्यासाठी. म्हणून वालीने त्यांना पुष्कळ मारहार केली त्याला. आणि नंतर मग प्रभू रामचंद्र काय करतात, मग नंतर सांगतात की हे बघ काय करतो की मी थोडा जरा कन्फ्यूज झालो, मग तू काय एक हार घाल तुझ्या गळ्यामध्ये जेणेकरून मला समजेल की ज्याच्या गळ्यामध्ये हार आहे तो सुग्रीव आहे आणि ज्याच्या गळ्यामध्ये हार नाही आहे तो वाले, त्यामुळे मला समजेल. आणि तो हार कुणाकडनं घालून घेतात, लक्ष्मणाकडून. कारण प्रभू रामचंद्र सांगतात की तू लक्ष्मणांची जेव्हा कृपा आपल्यावर होईल, म्हणजे स्वतः लक्ष्मण जेव्हा सुग्रीवला हार घालतात, जेव्हा लक्ष्मणाची कृपा सुग्रीवर होते तेव्हाच आपण पाहू रामाने सुग्रीवाचं संरक्षण केलं. आणि नंतर आपण पाहू की कसे पुन्हा जेव्हा सुग्रीव जातात, पुन्हा युद्धासाठी ललकारतात, तेव्हा प्रभू रामचंद्र काय करतात, वालीचा वध करतात. त्याचप्रमाणे आपण पाहू की जे लक्ष्मणचा जरा जरी अपराध केला तरी इतका सुग्रीवना इतकी भयानक शिक्षा भोगावी लागली. परंतु तेच नित्यानंद राम कुणाचाही अपराध स्वीकार करत नाही. नवदीप महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी नित्यानंद महाप्रभूंना हसत खेळत किंवा जोकिंगली किंवा काही जरी म्हणेल की मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तरी नित्यानंद महाप्रभू त्याला स्वीकारतात. म्हणजे चेष्टे मस्करीमध्ये जरी कुणी म्हटलं नित्यानंद महाप्रभूंना की आज आपण तुम्हाला मी शरण येतोय, तरी नित्यानंद महाप्रभू स्वीकार करतात. म्हणून भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूर हार्मोनिस्ट मॅग्झिन म्हणून भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूरने प्रकाशित करायचे. त्या मॅग्झिनमध्ये भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूर गुरुची काय महत्वता आहे ते सांगितलेलं आहे. तर ते सांगताय की जी आपण डायरेक्ट भगवंताकडे कधी अप्रोच होऊ शकत नाही, भगवान श्रीकृष्णांचं आपण डायरेक्ट सेवा कधी करू शकत नाही. भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूर सांगतात की आपण जर भगवंताची जर पूजा करायची, भगवंताची जर आपल्याला भगवंतांना जर प्रिय आपण आपण जर भगवंताची जर सेवा करायची असेल तर पहिला काय केलं पाहिजे, आपण राधाराणीला संतुष्ट केलं पाहिजे. कारण राधाराणी ही रेकमेंड करते की हे भक्त आहे. परंतु भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूर हे पण सांगताय की इव्हन राधाराणी सुद्धा आम्हाला स्वीकार करू शकत नाही डायरेक्ट. जोपर्यंत नित्यानंद महाप्रभू सांगत नाहीत राधाराणीला की हा म्हणतात ना हिंदीमध्ये की आपण का आदमी बॉम्बेमध्ये म्हणतात की इसको छोड दो. जसं आपण काही पण बॉम्बेमध्ये काही झालं की लगेच आपण कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याकडे जातो आणि सांगतो अरे नाही हे आपण आदमी छोड दो. तर त्याप्रमाणे नित्यानंद महापुरुष काय म्हणतात अरे पतीच जीव आहे सोडून टाका. तर त्यामुळे आपण आज जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की नित्यानंद महापुरुष आपण पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. म्हणून भक्ती सिद्धांत स्वरी ठाकूर सांगतात की जोपर्यंत नित्यानंद महाप्रभू आपल्याला रेकमेंड करत नाही, जोपर्यंत नित्यानंद महाप्रभूंना आपण जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत राधाराणी सुद्धा आपला स्वीकार करू शकत नाही. आणि जेव्हा नित्यानंद महाप्रभू स्वीकार करतील तेव्हा राधाराणी स्वीकार करेल, आणि जेव्हा राधाराणी स्वीकार करेल तेव्हाच आपली भगवंताकडे आपण अप्रोच करू शकतो, भगवंताचं कृष्ण प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जसं चैतन्य चरितामृतमध्ये आपण पाहू शकतो की रघुनाथ दास गोस्वामी हे फार रघुनाथ दास गोस्वामीबद्दल कृष्णदास कविराज सांगतात की इतके संपत्ती होती असं सांगितलं जात की इंद्राप्रमाणे त्यांची संपत्ती होती आणि त्यांची जी पत्नी होती ती पण एकदम सुंदर अप्सराप्रमाणे त्यांची सुंदर पत्नी होती. आणि रघुनाथ दास गोस्वामी सुद्धा सतत चैतन्य महाप्रभूंकडे चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घेण्यासाठी सतत घरामधून पळत असतात आणि त्यांचे वडील त्यांना सतत त्यांच्यात निगराणी ठेवलेली जाते की ह्यांना पळून द्यायला देत नाहीत, ते त्यांना बांधून ठेवलेलं असतं घरामध्ये हमेशा. तर एके दिवशी आई म्हणते त्यांची की का हा असा मुलगा करतो की आपण ह्याला ह्याच्याकडे ना ऐश्वर्याची कमी आहे ना इतकी सुंदरीची पत्नी आहे तरी पण हा चैतन्य महाप्रभूंकडे सतत धावत असतो आणि हे सगळं सोडून जायची इच्छा असते. त्यावेळेला रघुनाथ दास गोस्वामींचे जे त्यांचे पिता आहेत ते म्हणतात की जो व्यक्ती स्त्री आणि संपत्ती ही कुठल्याही व्यक्तीचं जे मन आहे ते बांधून ठेवलं जातं. कुठल्याही व्यक्तीचं जे मन आहे ते स्त्री आणि संपत्तीने साहजिकच बांधलं जातं. परंतु ज्या व्यक्तीचं मन स्त्री आणि संपत्तीमध्ये नाही आहे त्या व्यक्तीला आपण दोरीने बांधून घालण्यात काय अर्थ आहे. की जो स्त्रीशी आसक्ती नाही आहे आणि जो संपत्तीची आसक्ती नाही आहे ना त्या व्यक्तीला आपण दोरीने बांधून घालण्यात काही अर्थ नाही. का? कारण आपला जो रघुनाथ दास गोस्वामी आहे त्यांच्यावर चैतन्य महाप्रभूंची कृपा झालेली आहे त्यामुळे आपण त्यांना काही करू शकत नाही. तर काहीच काळानंतर नित्यानंद महाप्रभू हे पाणी आटीला आपल्या जे असोसिएट असतात त्यांचे जे संघ लोक असतात सगळे जे त्यांचे पार्षद जे आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी पाणी आटीमध्ये आलेले असतात. आणि जेव्हा नित्यानंद रघुनाथ दास गोस्वामी महाराजांना समजतं की नित्यानंद महाप्रभू ह्या ठिकाणी आलेले आहेत तर ते परत घरातून पळत जातात आणि नित्यानंद महाप्रभूंना ते दुरूनच पाहतात आणि एका वृक्षाकडे थांबून दुरूनच नित्यानंद महाप्रभूंना ते काय करतात प्रणाम करतात. आणि जेव्हा एखाद्या नित्यानंद महाप्रभूंचे जे पार्षद आहेत ते नित्यानंद महाप्रभूंना सांगतात की ते पहा रघुनाथ दास गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत ते तुम्हाला प्रणाम करतात. आणि जेव्हा नित्यानंद महाप्रभू पाहतात की रघुनाथ दास गोस्वामी महाराज मला दुरूनच प्रणाम करतायत तेव्हा नित्यानंद महाप्रभू म्हणतात की त्या चोराला पकडून घे ना तो चोर आहे सगळ्यांपैकी रघुनाथ दास गोस्वामी महाराज तरी इतके ऐश्वर्यशाली आहेत, पूर्ण श्रीमंत आहे, आणि नित्यानंद महाप्रभू का त्यांना चोर चोर संबोधत आहे? तर पार्श्वदांना सांगतात की त्या चोराला तुम्ही मला पकडून घ्या ना, माझ्याकडे पकडून घ्या, तो चोर आहे, चोर आहे. तर जे पार्षद आहेत नित्यानंद महाप्रभूंचे, ते रघुनाथ दास गोस्वामींना घेऊन येतात. आणि रघुनाथ दास गोस्वामी नित्यानंद महाप्रभू म्हणतात की तू चोर आहेस का, कारण तू जी कृष्ण प्रेम आहे, गौरांग महाप्रभूंचं कृष्ण प्रेम ते तुला हवं आहे, परंतु गौरांग महाप्रभूंचं जे प्रेम आहे त्याची चावी मात्र माझ्याकडे आहे. जरी कृष्ण प्रेम गौरांग महाप्रभूंकडे जरी असेल तरी जी चावी कोणाकडे आहे? नित्यानंद महाप्रभूकडे. आणि तू काय करतोस, डायरेक्ट तू काय करतोस, चैतन्य महाप्रभूंना अप्रोच करतोस. तुला डायरेक्ट कृष्ण प्रेम हवंय आणि तू मला शरण आलेला नाहीयेस. त्यामुळे नित्यानंद महाप्रभू की जे पण कृष्ण प्रेम चैतन्य महाप्रभूंकडे आहे ती सर्व संपत्ती माझी आहे, है ना, माझी ती प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जोपर्यंत तू मला शरण येत नाहीस तोपर्यंत तुम्हाला गौरांग महाप्रभूंचं प्रेम प्राप्त करणं कठीण आहे. म्हणून नित्यानंद महाप्रभू जबरदस्ती रघुनाथ दास गोस्वामींना पकडून आपल्या चरणावर ठेवतात. म्हणजे बघा जबरदस्ती आहे ना, की ही नित्यानंद महाप्रभूंची कृपा आहे, की नित्यानंद महाप्रभू एखाद्या जीवाला जरी येत नाही जरी म्हणतात तरी जबरदस्ती रघुनाथ दास गोस्वामींना काय करतात, आपल्या चरणाचा स्पर्श करतात आणि म्हणतात की आता तू पात्र झालेला आहेस, आता तुला माझी कृपा प्राप्त झालेली आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की जो व्यक्ती नित्यानंद महाप्रभूंना मान सन्मान किंवा प्रेम करत नाही तो माझ्या माझ्या कृपेला कधी प्राप्त होत नाही. तो म्हणून आपण प्रथम नित्यानंद महाप्रभूंना शरण गेलं पाहिजे. स्वयं चैतन्य महाप्रभू म्हणतात की जोपर्यंत आपण नित्यानंद महाप्रभूंना शरण जात नाही तोपर्यंत माझी तो कृपा कधीच प्राप्त करू शकणार नाही. कोणी जर म्हणेल की मी चैतन्य महाप्रभूंचा भक्त आहे आणि नित्यानंद महाप्रभूंचा भक्त नाही आहे, तर चैतन्य महाप्रभू अशा व्यक्तीला सांगतात की तो माझा शत्रू आहे, माझा तो भक्त नाही आहे, तो माझा शत्रू आहे. का? कारण तो नित्यानंद महाप्रभूंना मान सन्मान देत नाही. परंतु कुणी म्हणेल की चैतन्य महाप्रभूंना मी स्वीकार करत नाही परंतु नित्यानंद महाप्रभू जे हे माझे प्राणधन आहे, तर चैतन्य महाप्रभू अशी व्यक्ती ही माझा प्राणधन आहे. त्यामुळे आपण पाहिलं पाहिजे की आपण आज फार अतिउत्तम दिवस आहे की जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगती करू शकतो. तर आपण आज जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की आपण नित्यानंद महाप्रभूंचं गुणगान, त्यांच्या लीला ह्या पूर्णपणे आपण श्रवण केल्या पाहिजे, जेणेकरून नित्यानंद महाप्रभूंची जर आपल्यावर कृपा झालेली आहे, कृपा जर होत असेल, तर जरूरच आपल्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त होणार. कारण चैतन्य महाप्रभू हे काय पतित पावन आहेत, परंतु नित्यानंद महाप्रभू हे जे कपट आहेत त्यांना पण स्वीकार करतात, परंतु चैतन्य महाप्रभू जे कपटी लोक आहेत त्यांना कधी स्वीकार करू शकत नाही. चैतन्य महाप्रभूंचं आपण पाहू की चैतन्य महाप्रभू हे स्ट्रिक्ट होते, पुष्कळ स्ट्रिक्ट होते. इवन आपण काल कृष्णदासची जरी स्टोरी ऐकली की जेव्हा कसे काल कृष्णदास चैतन्य महाप्रभूवर भ्रमण करत असताना भट्टहरीने त्यांना पकडलं होतं, परंतु भट्टहरीने पकडून घेऊन गेल्यानंतर सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना रिजेक्ट केलं, की कारण का हा विषय संगी झालेला आहे. आता जरी नुसतं चैतन्य महाप्रभूंचा जो काल कृष्णदास होता त्यांना भट्टहरी लोकांनी नुसतं पकडून घेऊन गेले होते, परंतु चैतन्य महाप्रभूंनी त्याचा सुद्धा त्याग केला. का? हे विषयी लोकांचा यांनी संग केलं. इवन आपण पाहू की चैतन्य महाप्रभूंनी जे छोटा हरिदास ठाकूर आहे त्यांना सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं होतं. का? कारण छोटा हरिदास ठाकूर एके दिवशी भिक्षा मागता मागता एका वृद्ध स्त्रीकडे जाऊन भिक्षा मागून घेण येतात. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू जे छोटा हरिदास ठाकूर आहेत त्यांना विचारतात की ही ते जी भिक्षा आहे ही कुणाकडून तू घेऊन आलास, तर ते म्हणतात की एक वृद्ध स्त्री आहे तिने मला हा भिक्षा दिली आहे. तर ते चैतन्य महाप्रभू म्हणतात की तू त्या स्त्रीला तू त्या पाहिलास त्यामुळे तू माझा कधी संग करू शकणार नाहीस आणि तुला रिजेक्ट. चैतन्य महाप्रभू एवढ्या छोट्या सुद्धा गोष्टीला सुद्धा काय रिजेक्ट करायचे. इवन भक्ती सिद्धांत स्वरूप ठाकूर सुद्धा इतके स्ट्रिक्ट होते, ब्रह्मचार्याने इतके भक्ती सिद्धांत ठाकूर जे ट्रेनिंग द्यायचे ते सुद्धा आपण पाहू की भक्ती सिद्धांत स्वरूप ठाकूर जे ब्रह्मचारी होते, एक दिवशी एक ब्रह्मचारी भक्ती सिद्धांत ठाकूर जे शिष्य भिंतीला टेकून बसले होते फक्त, आणि ते भक्ती सिद्धांत वरून ठाकूरने पाहिलं की अरे हा ब्रह्मचर्य आहे, भिंतीला टेकून बसलेला आहे, म्हणजेच हा सहारा घेऊ इच्छितो, तू लग्न कर. म्हणजे नुसतं भिंतीला जरी टेकून जरी बसला असला तरी त्यांनी वाटलं की ब्रह्मचारी म्हणजे काय, पूर्णपणे भगवंतावर निर्भर राहायला पाहिजे, भिंतीवर नाही. तर लगेच चैतन्य भक्ती सिद्धांत ठाकूरने त्या शिष्याला सांगितलं की तू ब्रह्मचारी बनण्याचा काही लायकी नाही तुझी, तू आताच जा आणि लग्न करून घे. जेव्हा हे ऐकलं त्याचे शिष्याने तुरंत प्रणाम केला की महाराज माफ करा, मी कधी याच्या पुढे आयुष्यात कधी भिंतीला चिकटून बसणार नाही. भिंत म्हटलं की मला भीती वाटेल याच्या पुढे. तरी पण भक्ती सिद्धांत ठाकूरने त्यांना स्वीकारलेलं नाही. म्हणजे विचार करा, भक्ती सिद्धांत ठाकूर हे प्रभुपादांचे गुरु अलीकडचे, टेकून बसलं की संपलं. परंतु चैतन्य महाप्रभू काही बघत नाही त्या गोष्टी. चैतन्य महाप्रभू अशा सगळ्या जीवांना, जे पतित जीव आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडे घेतात आणि त्यांना कृष्ण प्रेम देतात. तर आज आपण या संधीचा फायदा घेऊन आपण सर्वजण काय करू, नित्यानंद महाप्रभूंना शरण देऊ. हरे कृष्ण. आता गौरा